पग स्नान करुनी गंगेचे धुवून काढूया मैल मनाचे.
दास म्हणे